हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्निश्च मे धर्मश्च मेऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे स्वमेधश्च मे पृथिवी च मे दितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे शक्वरिरङ्गुलयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् रूप्च मे साम च मे स्तोमश्च मे यजुश्च मे दीक्षा च मे तपश्च मे ऋतुश्च मे व्रतम् च मे होरात्रयोर्वृष्ट्या बृहद्रतन्त्रे च मे यज्ञेन कल्पेताम् गर्भाश्च मे वत्साश्च मे त्रविश्च मे त्र्यवी च मे दित्यवा च मे दित्यौ हि च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवा च मे तुर्यौ हि च मे पष्टवा च मे पष्टौ हि च मे उक्षा च मे वशा च मृषभश्च मे वेहश्च मे नङ्वाञ्च मे धेनुश्च मे आयुर्यज्ञेन कल्पताम् प्राणो यज्ञेन कल्पताम् अपानो यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम् चक्षुर्यज्ञेन कल्पतागम् श्रोत्रम् यज्ञेन कल्पताम् मनो यज्ञेन कल्पताम् वाग्यज्ञेन कल्पताम् आत्मा यज्ञेन कल्पताम् यज्ञो यज्ञेन कल्पताम्
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आणि सद्भक्त मिलिंदादा आज आपल्याला सांगणार आहे। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। स्वामीजींचं हृदय खरोखरीच माऊलीचं होतं। अपार वात्सल्य आणि करुणा त्यांच्या अंतःकरणात भरून होती आणि असं असून सुद्धा त्याचं प्रगतीकरण एका विवेकाच्या चौकटीतूनच व्हावं असाही त्यांचा कटाक्ष होता। सामाजिक समस्यांच्या संदर्भात सुद्धा त्यांचा दृष्टिकोन हा असाच अनुशासन आणि प्रेम या दोन परस्पर विरोधी वाटणाऱ्या भावनांचा समन्वय साधणारा होता। 1983-84 आसपास पुण्यामध्ये एका श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात एका तरुण महिलेच्या हत्येचं प्रकरण गाजत होतं। माझ्या आठवणीप्रमाणे मंजुश्री सारडा किंवा तत्सम असं काही ते प्रकरण होतं। समाजात स्त्रियांना किती स्वातंत्र्य द्यावं, स्त्री मुक्ती चळवळ, स्त्रियांना फार डोक्यावर बसवू नये का बसवावं, अशा पद्धतीची उलटसुलट चर्चा समाजात सर्व स्तरांवर चांगलीच रंगली होती। वृत्तपत्र मासिकं यातून रकानेच्या रकाने भरून परस्पर विरोधी विचारांचे प्रवाह भरून वाहत होते। स्वामीजी वृत्तपत्र रेडिओवरील बातम्या यांच्या वाटेला कधीच जात नसत, परंतु त्यांच्या कानावर अनेक साधकांकडून याबद्दलची इत्थंभूत हकीकत येत होती। त्या प्रसंगाने स्वामीजींच्या अंतःकरणाला चटका बसला, त्यांचं मातृहृदय कळवळून गेलं होतं। या विषयावर सायंकाळच्या केंद्रात चर्चा होणं अपरिहार्यच होतं। अंतर्मुख आणि साधना प्रवण अशा जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या स्वामीजींचं मन अत्यंत तरल होतं आणि खरं पाहता त्यांच्या परमार्थ प्रतिपादनातलं ते एक सौंदर्य स्थळ म्हणता येईल. साधना करताना साधक कधी कधी त्या साधनेत आणि आपल्या स्वतःत इतका बुडून जातो की किमान अपेक्षित संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव यापासून देखील त्याचं जीवन दूर निघून जातं. एका बाजूने साधक म्हणवत असतानाच तो निष्ठुर भावना शून्य असा होऊन जाण्याची शक्यता असते. स्वामीजींच्या जीवनाची कार्याची आणि उपदेशाची पद्धत कदापिही अशी नव्हती. अध्यक्ष महाराजांनी एका केंद्रात हा विषय काढला. ते म्हणाले, आजकाल स्त्रियांवर अत्याचार फारच वाढायला लागले आहेत. स्त्रीमुक्तीची चर्चा इतकी असूनही काहीच फरक पडलेला नाही. एक साधिका म्हणाली, स्वामीजी, स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रात असतात पण अजून त्यांना हीनच लेखलं जातं. डॉक्टर सुषमाताईंनी तिचीच री ओढली. त्या म्हणाल्या, मी इतकी वर्ष या क्षेत्रात काम करते पण भगिनींचे हाल काही कमी होत नाहीत. स्वामीजी यावर काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं. भगिनी वर्गाविषयी त्यांच्या हृदयातला कळवळा सर्वांना परिचितच होता, त्यामुळे ते कशा प्रकारे बोलतील हे जवळजवळ अपेक्षित होतं. पण ते प्रत्यक्ष बोलले ते काही निराळच होत. ते म्हणाले, आपण नेहमी ही चूक करतो. स्त्रियांची पुरुषांशी बरोबरी होऊ शकत नाही. स्त्रीची प्रकृती ही निसर्गतःच पुरुषापेक्षा भिन्न आहे. ती अबला समजली जाते. स्त्री मुक्ती वगैरे कल्पना सुद्धा एकांगीच आहेत. स्त्री मनात आणेल तर साधना करून मुक्त होऊ शकेल, देहभावापासून मुक्ती मिळवू शकेल. पण तो हक्क स्त्री पुरुष सर्वांनाच आहे. स्वामीजींचं हे बोलणं ऐकताना काही भगिनींच्या चेहऱ्यावर किंचित नापसंतीची लहर तरळून गेली. स्वामीजींना नक्की काय सांगायचं आहे हे त्यांना समजत नसावं. ते पुढे म्हणाले, स्त्रियांना स्वातंत्र्य द्या म्हणजे काय करा. माता फक्त स्त्रीच होऊ शकते ना, दुसरं कोणी नाही होऊ शकत. मातृत्वापासून स्त्री कशी बरं मुक्त होऊ शकेल. स्त्रीला अवाजवी स्वातंत्र्य देणं तसं योग्य नाही. म्हणूनही सुद्धा न स्त्री स्वातंत्र्यम अर्हती असं म्हटलं आहे. त्याचं कारण असं की स्वातंत्र्याचा अर्थ बरेचदा स्वैराचार असा घेतला जातो आणि स्वैराचार आला की समाज भ्रष्ट व्हायला सुरुवात होते. समाजाची घडी नीट टिकवायची असेल तर स्त्रियांनी मर्यादेतच राहायला पाहिजे. स्वामीजींचं बोलणं मी ऐकत होतो. आजपर्यंत अशा प्रकारचा विचार मी कधीच केला नव्हता, त्यामुळे माझ्यासाठी सर्वच नवीन होतं. पण स्वामीजी जे सांगत होते ते पटण्यासारखं होतं. डॉक्टर सुषमाताई स्वामींना म्हणाल्या, म्हणजे याचा अर्थ तुम्ही स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधात आहात असा घ्यायचा का? हा जो प्रकार पुण्यात घडला त्याबद्दल काय? स्वामीजींनी मंद स्मित केलं, भिंतीवर टांगलेल्या घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाले, चला मंडळी, 8:30 वाजले, आपली वेळ संपली. अहो, पण आपली चर्चा अपुरीच राहिली, अध्यक्ष महाराज म्हणाले. स्वामीजी उत्तरले, उरलेली चर्चा उद्या, आता निघालं पाहिजे. असं म्हणून त्यांनी पुंडलिक वरदाचा गजर केला सुद्धा. तरी सुद्धा निघताना काही भगिनींनी त्यांना अडवलंच आणि विचारलं की तुमचं स्पष्ट मत काय. स्वामीजी मिश्किलपणे म्हणाले, आता उद्याच्या केंद्रात बघू, आज आपली सभा इथेच तहकूब. दुसऱ्या दिवशी केंद्रातल्या प्रार्थना आणि आरत्या झाल्यानंतर सर्वजण उत्कंठेने स्वामीजी आज काय सांगणार अशा अपेक्षित होते. सुषमाताईंनी त्यांना विचारलं, स्वामीजी तुम्ही कालच्या पुढे सांगणार होतात ना? स्वामीजी प्रसन्न हसले आणि बोलायला सुरुवात केली. म्हणाले, कालचं माझं ऐकून तुम्हाला वाटलं असेल की स्त्री स्वातंत्र्याच्या विरोधी पुराणमतवादी असे माझे विचार आहेत की काय. पण काल सांगितली ती ही बाजू महत्वाची आहे. कुठलाही एकांगी विचार हा अखेरीस लंगडा ठरतो. स्त्री स्वातंत्र्यापेक्षा स्त्री सन्मान हा जास्त महत्वाचा विचार आहे. आपल्या इथे पुराण कालापासून स्त्रियांना देवी म्हणण्याची प्रथा आहे. भगिनी वर्गाच्या अंतःकरणात वात्सल्य आणि प्रेम प्रामुख्यानं वसतं. लहान मुलांची आजारपणं दुखणी यात पुरुषांचा काही उपयोग होऊ शकत नाही. आईच मुलांसाठी रात्ररात्र झिजून चिकाटीनी त्यांची शुश्रूषा करू शकते. स्त्रियांचं हृदय अत्यंत कोमल असतं. त्या सर्वांची सहज सेवा करू शकतात. पण त्यांच्या मनाचा कुटुंबात समाजात विचार केला जात नाही. त्यांचा अनादर केला जातो, अपमान केला जातो. ज्या घरात स्त्रीचा आदर केला जात नाही त्या घरात कधीही शांती टिकत नाही. मी अगदी लहान होतो तेव्हापासून मला आठवतंय की घरातच स्त्रियांवर किती अत्याचार केले जातात. स्त्रियांना मारणारे दौरे बघून मला त्या वयात सुद्धा यातना होत असत. पुढे आम्ही पुण्यात राहायला आलो तेव्हा सुद्धा आमच्या चाळीत एक जोडपं राहत असे. सकाळी उठल्यापासून दिवसभर सर्व व्यवहार शांतपणे व्यवस्थित चालत असत. रात्र झाली की त्यांच्यात काय होत असे कोण जाणे. परंतु तो नवरा आपल्या बायकोला मारायला सुरुवात करी. तिचा तो आक्रोश ऐकून मला फार दुःख व्हायचं. त्या राक्षसी कृत्य करणाऱ्या नवऱ्याचा संताप यायचा. मला वाटे की आपण त्याच्या घरात जाऊन त्यालाच बदलून काढावं. पण तसं करणं हे नेहमीच अशक्य असतं. नवरा बायकोच्या भांडणात तिसऱ्या माणसाने पडणं हे अयोग्य आहे. म्हणून मी माझा क्रोध आवरत असे. पण तेव्हापासून स्त्रियांवरील अत्याचाराची मला मनापासून चीड आहे. स्वामीजींच्या चेहऱ्यावरची अनुकंपा लपून राहू शकत नव्हती. ते म्हणाले, माझ्याकडे कितीतरी भगिनी येतात, त्यांच्या व्यथा मला सांगतात. बिचारे आपल्या पतीसाठी मुलांसाठी घरातल्या बाकीच्या लोकांसाठी दिवस रात्र राबत असतात. पण कोणीही त्यांची कदर करत नाही. त्यांना वाटेल तसं बोललं जातं. प्रेमाने भरलेल्या मनाचा चोळामोळा करून टाकला जातो. एक दीर्घ श्वास घेण्यासाठी ते थांबले. पुढे बोलायला लागले, स्त्री स्वातंत्र्य स्त्री मुक्ती यापेक्षा स्त्रियांना आदराने वागवायला पाहिजे. आपली जुनी म्हण आहे ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धार. आपली संस्कृती खरी टिकवली आहे ती आपल्या समाजातल्या भगिनी वर्गाने. जर त्याच उच्छृंखलपणाने वागायला लागल्या तर समाज रसातळाला गेल्याखेरीज राहणार नाही. स्वामीजींच्या शब्दातून प्रकटणारी तळमळ अंतःकरण हिलावून टाकणारी होती. स्त्री मुक्ती सारख्या परस्पर विरोधी विचारांच्या विळख्यात अडकलेल्या विषयावरचा स्वामीजींचा संतुलित आणि सहृदय दृष्टिकोन आम्हा सर्वांना अंतर्मुख करून दिला. साक्षीत्व अंतर्मुखता या संकल्पांचा अभ्यास करताना एक विशिष्ट दिशा सापडत जाते. शिवाय जेव्हा जेव्हा आपल्या कृपेने त्या अभ्यासात थोडेफार यश येते, उदाहरणार्थ भूगावच्या शिबिरात 3 दिवस अभ्यास केल्यानंतर त्यावेळी ध्यानामध्ये त्याची पावती मिळते, ध्यानातील विचार कमी होतात, लवकर निर्विचार स्थिती येते. भूगावमधील बऱ्याच ध्यानाच्या बैठकी फलदायी ठरतात. शरणागती, प्रेमभाव
या संकल्पांचा अभ्यास मात्र असा एका दिशेने करता येत नाही. ते दोन्ही विषय खूप व्यापक आहेत असे वाटते. या अभ्यासाला एकच दिशा कशी द्यावी, तसेच आपल्याला तो अभ्यास जमतो आहे हे कसे कळते, कोणत्या खुणांवरून हे दोन भाव आपल्या जीवनात उतरत आहेत हे समजू शकेल, असा एक खूप चांगला प्रश्न आलेला आहे. आपले जे मध्यवर्ती संकल्प आहेत ते साक्षीत्व, अंतर्मुखता, शरणागती, प्रेमभाव आणि स्मरण असे पाच मध्यवर्ती संकल्प आपण ठेवलेले आहेत. आणि कोणी मध्यवर्ती संकल्पाबद्दल प्रश्न विचारला तर मला अशा करता आनंद होतो की त्याचा अभ्यास लक्षात ठेवून करणारी मंडळी त्याचा उच्चार जरी इथं होत नसला आणि फक्त पाठी लागत असली तरी करतायत असं माझ्या लक्षात येत. या महिन्याचा मध्यवर्ती संकल्प शरणागती आहे. मी असं गृहीत धरतो की आपण अंथरुणातून उठताना आपल्या सद्गुरूंना शरण जाता आहात या भावनेने उठताय असं मी गृहीत धरतो आहे आता इतकी वर्ष झाल्यानंतर. कारण दर महिन्याला तेच काय सांगायचं, तसंच मी असं गृहीत धरतोय की आपण आपली देह मन बुद्धी म्हणजे इंद्रिय मन आणि बुद्धी ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी शरणागत भावानी नाहीशी करताय. तर या अहम वाचा चित्त अंग देवो निया शरण रिक हे सगळं उठतानाच आपण करताय. आणि मग नंतर आपण आपल्या आत ध्यानाने आत्मस्वरूपाचा प्रत्ययही घेताय, प्रयत्न करताय. आणि उठल्यानंतर ध्यानातून सर्वत्र त्याला पाहण्याचा अभ्यास करताय. तीही शरणागतीच आहे. केंद्रात येताना मोठ्या शरणागत भावांनी येत आहे. आपण आळंदीला गेल्यानंतर कसे शरणागत भावांनी जातो, आपला शरणागत भाव वाढत जातो. आळंदी जवळ आली की शरणागत भाव मनामध्ये येतो, महाद्वारातून आत जाताना अजून थोडा वाढतो, समाधीच्या गर्भगृहामध्ये पाऊल टाकताना कितीतरी वाढतो आणि समाधीवर मस्तक ठेवताना तो परमोच्च कोटीला गेलेला असतो. तसं आपलं केंद्रात होताना होतंय, केंद्रात येताना होतंय असं मी गृहीत धरतो. कारण हा अभ्यास अशा पद्धतीने करायचा हे गेली 6 वर्ष मी तुम्हाला सांगतोय. जवळपास 1-2 वर्ष सांगणं आता तुमच्या हे अंगवळणी पडलेलं आहे असं गृहीत धरून मी थांबवलं. असं असल्यामुळं आता केवळ अभ्यासच शिल्लक राहिला. आता सांगणं त्याबद्दलचं संपलेलं आहे आणि करणं तेवढं बाकी राहिलेलं आहे. आणि ते तुम्ही करताय असं अशा प्रश्नांवरून लक्षात येतं. तुमच्याबद्दलचा आदर भाव वाढतो. हे जे मध्यवर्ती संकल्प आहेत, साक्षीत्व, अंतर्मुखता, शरणागती, प्रेमभाव, कोणाकोणाची प्रकृती शरणागत होण्याची नसते मी म्हणतो ते ऐका. ते अतितार्किक असतात. हम भी कुछ है असा त्यांचा भाव असतो. साधक असताना देखील बर का प्रकृतीगत असतो, तो टीका करण्याचा विषय नाहीये. त्यांना त्या तऱ्हेने थोडीशी तत्वचर्चा आवडते. ते प्रेमभाव आणि शरणागती अशा विषयाच्या ऐवजी साक्षीत्व अंतर्मुखता अशा गोष्टी उलगडण्यामध्ये फार रमणारे असतात. चांगलं आहे अशा मंडळींकरता हे जे अंतर्मुखता साक्षीत्व हे संकल्प आहेत ते फार अप्रतिम सिद्ध होतात. तर काही मंडळींना साक्षीत्व हे कठोर वाटतं, त्यांना असं वाटतं की या साक्षीत्वामुळे आपल्या ठिकाणी एक प्रकारे कोरडेपणा येईल. त्यांची प्रकृती श्रद्धेची असते, अधिक श्रद्धेची असते, प्रेमाची असते. त्यांना स्मरण आवडतं, खूप प्रेमाने स्मरण करावं, सद्गुरूंचं स्मरण करावं, ज्ञानोबांचं पंढरीनाथांचं स्मरण करावं, गुरुवाक्याचं स्मरण करावं असं त्यांना आवडतं. काही मंडळींची प्रकृती स्मरणापेक्षा देखील लोटांगणी जाण्यात जास्त रस घेते. मी कोणी नाही, जे आहे ते सर्व त्यांचं आहे, तेच मला चालवतात बोलवतात असा भाव धरणं त्यांना खूप श्रेयस्कर वाटतं. त्याच्याऐवजी ते साक्षीत्व वगैरे जरा अवघडच वाटतं, अंतर्मुखता म्हणजे फार खटपट वाटते. अशा प्रकृतीच्या मंडळींना शरणागती हा मध्यवर्ती संकल्प खूप आवडतो. काही मंडळी ही जात्याच प्रकृतीगतच अंतर्मुख असतात, त्यांना कमी बोलायला आवडतं, प्रतिक्रिया कमी द्यायला आवडते, आपण म्हणून कोणाशी बोलत नाहीत, सरळ स्वभावाचे असतात. अशा मंडळींना अंतर्मुखता हा चारा म्हणून देखील फार छान वाटत, त्यांना त्याचा अभ्यास जास्त श्रेयस्कर वाटतो आणि सोपा वाटतो. म्हणून हे पाच मध्यवर्ती संकल्प आहेत हे खरं असलं तरी देखील या पाचही मध्यवर्ती संकल्पाचा एकच व्यक्ती अभ्यास करत असताना, आता 6-7 वर्षांनी मी सांगतोय की त्याला आपली प्रकृती काय आहे हे समजलं पाहिजे, आपण कशात रमतो हे समजलं पाहिजे. रामकृष्णांकडे ते लाटू त्यांचे कपडे धुवायचा तो, त्याला रामकृष्णांनी गमभन शिकवायला सुरुवात केली. जवळपास एक महिना शिकवणी झाली तरी देखील लाटूला काही येत नव्हतं. शेवटी रामकृष्ण म्हणाले की तुला हे जमणार नाही, तेव्हा त्यांनी पाठी टाकून दिली, याकरता मी तुमच्याकडे आलोच नव्हतो म्हणाला. अर्थात त्यांनी शास्त्राभ्यास केलेला नव्हता, त्याला उपनिषद माहिती नव्हती, रामकृष्णांखेरीज काही त्याला माहीत नव्हतं, काहीच नाही. गीता काय आहे माहीत नाही, पंचदशी काय आहे माहीत नाही, 6 शास्त्र काय आहेत माहीत नाही, अशी लाटूची परिस्थिती होती. आणि रामकृष्ण आणि रामकृष्णांची भक्ती याच्यात रंगलेला होता. विवेकानंद अमेरिकेतून परत आल्यानंतर त्यांचा कलकत्त्यामध्ये सत्कार आयोजित केला होता, त्या सत्काराला बऱ्यापैकी गर्दी होती आणि त्यांच्या स्तुतीपर भाषण विवेकानंदांचं त्या भाषणाला उत्तर, त्या उत्तरामध्ये विवेकानंदांनी जसं स्तुतीबद्दल आभार मानले तसं तिकडे अमेरिकेत झालेल्या कार्याबद्दल थोडी बहुत माहिती सांगितली आणि शुद्ध परमार्थावर उपनिषदावर आंतरिक अनुभवांवर ध्यानाच्या आणि सर्वत्र परमात्मा कसा भरून राहिलेला आहे अशा अनुभूतीच्या अशा गोष्टींबद्दल औपनिषदिक संदर्भ देऊन व्याख्यान दिलं, निरूपण केलं. अर्थातच खूप अनोळखी लोक तिथं होते, ओळखीचे फार थोडे होते. त्याच्यात रामकृष्णांकडे जाणारे त्यांचे मित्र होते, बाकी थोडे बहुत ओळखीचे लोक होते. पण एकदम प्रसिद्ध व्यक्ती झाल्यानंतर जशी गर्दी होते तशी गर्दी झालेली होती. त्यामुळे आपले गुरु बंधू पाहून त्यांना फार बरं वाटत होत. सगळे गुरुबंधू तिथं दाटीवाटीने बसलेले होते, जे 7-8 जण होते ते. पण त्याच्यात लाटू कुठं दिसत नव्हता. विवेकानंदांची शोधक दृष्टी सगळीकडे फिरत होती आणि त्यांना दूर त्या गर्दीच्या बाहेर एकटाच खाटू बसलेला दिसला. अर्थात प्रेमाच्या आणि परिचित मंडळींकडे वारंवार व्याख्यान देताना देखील त्यांची दृष्टी जात होती. तसं दूर बसलेल्या लाटूकडे देखील ते मधून अजून पाहत होतेच. व्याख्यान झाल्यानंतर त्यांच्या अवतीभोवतीची गर्दी ओसरल्यानंतर ते लाटू कडे गेले आणि म्हणाले, का रे कसा आहेस? लाटू बिचारा संकोचाने थोडासा दूर उभा राहून ठीक आहे असं म्हणत होता. लाटूच्या डोळ्यामध्ये पाणी होत. त्यांना समजेना की आपण या काळात इथं नव्हतो, त्याच्यात कोणाकडून तरी लाटू दुखावला गेलाय की काय, आपल्या गुरुबंधूंकडून हा असा रडतोय का? म्हणून त्यांनी लाटूला विचारलं की तुझ्या डोळ्यात पाणी का? तेव्हा लाटू विवेकानंदांना असं म्हणाला की अरे तू जे आत्म्याचं वर्णन करत होतास आणि सर्वत्र परमात्मा कसा भरून राहिलेला आहे हे सांगत होतास, ठाकुरांच्या कृपेने माझी तशीच अनुभूती आहे. हे उपनिषदांचे शब्द ऐकून आणि तुझं व्याख्यान ऐकून मला असं समजलं की हे बरोबर आहे मला जे होतं ते, आणि म्हणून मी रडत होतो. विवेकानंदांनी लाटूला अतिशय घट्ट आपल्या हृदयाशी धरलं. आणि पाठोपाठ आश्चर्य म्हणजे ते वाकले आणि लाटूच्या पायाला त्यांनी हात लावला. ते म्हणाले, अरे मी तर्कबुद्धीने जे बोललो ते तुझ्या अनुभवाचं आहे. तो म्हणाला, हो हे रामकृष्णांच्या कृपेने माझ्या अनुभवाचं आहे. म्हणून प्रेमभाव सद्गुरूंविषयी, शरणागतता सद्गुरूंविषयी हा अभ्यास साक्षीत्व आणि अंतर्मुखतेसारखा पॉइंटेड नाहीये. एक कृती झाली, ती कृती करणाऱ्या देह मन बुद्धीकडं मी त्याच्यापासून वेगळा आहे या भावाने मी पाहिली. काही जणांना हे फार आवडतं तर काही जणांना हे कोरडं वाटू शकतं. कोरडं नाहीये, कारण त्याच्यासाठी आत आत्म्याचा रस अनुभवाला आलेला आहे आणि म्हणून ती देह मन बुद्धीपासून आपण वेगळे आहोत असं त्याला समजत आहे. याच्यावर अभ्यास कोरडा कोणताच नाही. तुमच्या प्रकृतीमुळे तुम्हाला एखादा आवडतो किंवा एखादा जड जातो असं आहे. पण हा जो शरणागती आणि प्रेमभाव हे जे संकल्प आहेत हे संकल्प असे साक्षित्व अंतर्मुखता किंवा फार कष्टांनी ठेवलेलं स्मरण कष्ट याचा अर्थ खूप प्रयत्न करावा लागतो याच तोडीचे आहेत. याच्यापेक्षा काही खाली किंवा कमी नाही. प्रश्न विचारणारेही म्हणत नाहीत की हे खाली आहेत. हे फार व्यापक आहेत आणि याचा पॉइंटेड अभ्यास करणं कठीण जातं असं ते म्हणतात. तुमची जर प्रकृती अशी अबोल अंतर्मुख आत आत्म्याला आत्म्याकडे दृष्टी ठेवणारी अशी असेल तर तशाच प्रकारे तुम्ही राहा. ते तुम्हाला सोपं आहे आणि तसं राहून तुम्हाला साक्षित्व सांभाळता येईल. तसं राहून तुम्हाला शरणागत होता येईल. तसं राहून तुम्हाला स्मरण ठेवता येईल. तसं राखून तुम्हाला प्रेमभाव ठेवता येईल. तुम्ही अगदीच तत्वज्ञ वृत्तीचे आहात. साक्षी राहणं तुम्हाला आवडतं. तर जो साक्षी आहे तो परमात्मा आहे अशी अंतर्मुखता साक्षित्व ठेवून जेव्हा अंतर्मुखता हा मध्यवर्ती संकल्प असतो तेव्हा तुम्हाला ठेवणं सोपं जाईल. तुम्ही साक्षित्वही ठेवाल आणि शरणागतही व्हाल हे शक्य आहे. तुम्ही साक्षी असाल तुमच्या देह मन बुद्धी करून घडणाऱ्या कृतीचे कर्मांचे तुम्ही साक्षी आहात असा भाव असेल आणि सर्व मिळून मी सद्गुरूंना समर्पण होतो आहे असा भावही तुम्हाला धरता येईल. तुम्हाला साक्षित्व राखून अंतर्मुखता साक्षित्व राखून जो आत साक्षी आहे तोच परमात्मा आहे असं स्मरण ठेवता येईल. तो गुरु भक्त आहे असं स्मरण ठेवता येईल. तुम्हाला साक्षित्व राखून शरणागती जमेल. आणि एखादा असा लाटून सारखा शरणागत भावाचा असतो त्याला बाकी सगळं तसं जडत जातं. त्यामुळे सद्गुरूंना आपण शरण जातो आहोत. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये आपण अगदी निमग्न आहोत. एवढ्या एका भावामध्ये तुम्ही दुसरीकडे नसल्यामुळे बाकीच्या सर्व बाबत तुम्ही साक्षी असाल. तुम्ही एकाच ठिकाणी असाल ना सद्गुरूंच्या चरणांपाशी. त्यामुळे बाकीच्या बाबत तुम्ही साक्षी असाल. सद्गुरूंच्या चरणांपाशी असाल म्हणून तुम्ही अंतर्मुखही असाल. तुमची प्रकृती ओळखून त्या प्रकृतीप्रमाणे जे तुम्हाला सुलभ आहे तो अभ्यास सतत करून तुम्ही साक्षित्वाचा शरणागतीचा अंतर्मुखतेचा स्मरणाचा प्रेमभावाचा यापैकी कशाचाही अभ्यास एक काहीतरी पक्क धरून करू शकाल. कारण ती तुमची प्रकृती आहे. त्या प्रकृतीप्रमाणे तुम्हाला जो सहज भाव असेल त्या भावामध्ये राहून इतर चारांचाही अभ्यास जसा महिना आपला बदलेल आणि त्या महिन्यामध्ये मध्यवर्ती संकल्प बदलेल तसं तुम्हाला करता येईल. त्यामुळे एक होईल की केंद्राच्या ठरवलेल्या कार्यक्रमाप्रमाणे मध्यवर्ती संकल्पाचा अभ्यास होईल आणि तो आपल्या ठिकाणी स्थिर राहून होईल. आपल्या प्रकृतीला अनुसरून त्या प्रकृतीमध्ये असणाऱ्या सुखद अशा परमात्म्याशी एकरूपता साधण्याच्या भावाप्रमाणे तशी साधून तुम्हाला हा अभ्यासही करता येईल. साक्षित्व अंतर्मुखता शरणागती प्रेमभाव स्मरण हे तसे एकमेकात मिसळलेल्या गोष्टी आहेत. असं नाहीये की साक्षित्वाचा अभ्यास आहे त्या उरलेल्या चारांपेक्षा फार वेगळा आहे. त्यामुळे कुठलंही एक सांभाळून प्रत्येक संकल्पनेचा अभ्यास तुम्ही करू शका. गुरुदेव रानडे विद्यार्थी दशेत असताना चहा करायचे, त्यांना चहा आवडायचा. त्यांच्या चहाचं तंत्र फार विलक्षण होतं बरं का. स्वामीजी ही गोष्ट सांगायचे, एका मोठ्या पातळ्यात एक लिटरचं पातेलं, त्याच्यामध्ये जवळपास अर्ध पातेलं भरून आदरण असायचं. त्याच्यात चहाची पावडर, दोन जण चहा घेणार असतील तर किती चमचे, गिरीश तुला नाही माहिती, दोन चमचे चहा घालायचा आहे. दोन चमचे चहा घातला आणि साखर किती घालायची आहे, आता अलीकडच्या भाषेत एक चमचा नाही तर पूर्वी दोन चमचे, जरा गोड चहाला करणाऱ्या लोकांना दोन चमचे म्हणजे चार चमचे चहा घालायचे. पण आधण असायचं अर्धा लिटरच आणि ते अगदी लक्षपूर्वक खुर्चीवर बसून तो स्टोव आणि स्टोवर पातेलं ठेवलेलं असायचं वाफ यायला, म्हणजे अगदी चहा पिण्याची आता वाट पाहतायत गुरुदेव, कधी चहा तयार होतोय आणि ते कधी पितोय असं त्यांना झालंय. अशा प्रकारे ते बसायचे. त्यांचा एक पार्टनर होता, त्यालाही म्हणायचे की आपण चहा पिऊ म्हणून, त्यालाही जवळ केलेलं असायचं. आणि मग तो उकळला चांगला, पावडर घातली, त्याच्यावर झाकण ठेवायचंय, थोडे इकडं तिकडं बाजूला जाऊ नये म्हणून अगदी बंद. मग ते सगळं गाळायचंय, परत उकळायचंय आणि दूध घालायचंय. दूध घातल्यावर परत एकदा झाकण ठेवायचंय आणि त्याला सांगायचंय की तुला कुठला चहा पाहिजे, म्हणजे पातेल्याच्या पूर्वेकडचा का पश्चिमेकडचा का दक्षिणेकडचा का उत्तरेकडचा असं विचारायचंय. त्याला हे अगदीच निरर्थक वाटायचं. तो कधी म्हणायचा की पश्चिमेकडचा द्या, तेव्हा ते झाकण उघडायचंय आणि पटकन कप बुडवायचंय, म्हणजे नको की पूर्वेकडचा किंवा दक्षिणेकडचा चुकून येईल, याला पश्चिमेकडचा हवाय आणि त्याला तो चहा द्यायचाय. तो चहा चवीला कसा असेल तुम्ही कल्पना करू शकता. तसं साक्षीत्व घेतलं की आता अंतर्मुखता नको यायला, शरणागतता नको यायला, प्रेमभाव नको यायला, फक्त साक्षीत्व उचलून घेऊ असा परमार्थ नाहीये, असं होऊ शकत नाहीये. तुम्ही एक करत असताना सगळे येणार आहेत, हीच तर याच्यातली खुबी आहे. त्यामुळे तुम्ही एक काहीतरी पकडून ठेवा आणि चाललेल्या मध्यवर्ती संकल्पाला सुसंगत असा अभ्यास त्या तुमच्या एका कोर वृत्तीने करत राहा. तुम्ही साक्षीत्व हे तुम्हाला सोपं जात असेल तर साक्षीत्व राखा आणि मग शरणागत व्हा. साक्षीत्व राखून शरणागत कसं व्हायचं, जो साक्षीत्व राखून आहे तो आत्मस्वरूप आहे, त्या आत्मस्वरूपाला शरणागत व्हायचं देह मन बुद्धीनी असा भाव धरा. तसंच बाहेर तोच परमात्मा सर्वांच्या अंतरी आम्ही भरून राहिलेला आहे, जो साक्षी आहे, द्रष्टा आहे आणि आत्मा आहे, तो सर्वांच्या अंतरी आम्ही आहे. त्याच्याशी प्रेमाने वागायचं आहे, त्याच्याशी नम्रतेने वागायचं आहे, ही शरणागती आहे. त्यामुळे कुठलाही भाव धरा, उरलेल्या चार भावांचा अभ्यास करता येईल, तुम्हाला तुमची प्रकृती ओळखता येते. प्रश्न असा आहे, साक्षीत्व अंतर्मुखता या संकल्पांचा अभ्यास करताना एक विशिष्ट दिशा सापडत जाते. शिवाय जेव्हा जेव्हा आपल्या कृपेने त्या अभ्यासात थोडेफार यश येते, उदाहरणार्थ भुगावच्या शिबिरात 3 दिवस अभ्यास केल्यानंतर त्यावेळी ध्यानामध्ये त्याची पावती मिळते, ध्यानातील विचार कमी कमी होतात, लवकर निर्विचार स्थिती येते, भुगावमधील बऱ्याच ध्यानाच्या बैठकी फलदायी ठरतात. याचा अर्थ ज्यांनी कोणी प्रश्न विचारलाय त्याची साक्षीत्व आणि अंतर्मुखता याच्यावर मास्टरी असणार. तसं जर असेल तर शरणागती प्रेमभाव हे जे स्मरण हे फार जे व्यापक हे दोनच दिलेत, फार एका दिशेने अभ्यास करता येत नाहीत, तर साक्षीत्व किंवा अंतर्मुखता राखून यांचा अभ्यास करता येणं शक्य आहे. मग तो एका दिशेने बरोबर जाईल, आपली एक प्रकृती आहे आणि मग त्या प्रकृतीप्रमाणे शरणागती अथवा प्रेमभाव याचा अभ्यास करता येणं शक्य आहे. या अभ्यासाच्या वेळेला परत एकदा सांगतो, अंतर्मुखता असेल तर त्या अंतर्मुखतेने आत सद्गुरूंना पाहायचं. सद्गुरु परमात्म स्वरूप आहेत आणि आपलं आत्मस्वरूप ही त्याच्याशी तदाकार आहे या भावनेने पाहायचं. शरणागती असेल तर आत सद्गुरु आहेत, त्यांना शरण जातो आहोत. सद्गुरु आत्मस्वरूप आहेत, आत्मस्वरूपाला शरण जातो आहोत. प्रेमभाव असेल तर सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत प्रेम, ते प्रेम सद्गुरूंच्या ठिकाणी असलेलं जे आपल्याला मिळालेलं आहे त्या प्रेमामध्ये मस्त राहायचं आहे. सद्गुरूंच्या कडून प्रेम मिळवायचं आहे आतून आणि सद्गुरूंकडून म्हणजे बाहेरून, आणि सद्गुरु स्वरूप अशा सर्वांवर प्रेम करायचं आहे, प्रेमाने राहायचं आहे. मग प्रेमात कटु शब्द नसतात, शंका नसते, त्यालाच प्रेम म्हणतात की नाही? विश्वास असतो. तसं सद्गुरु आत आहेत आणि अंतर्मुखून सद्गुरूंना पाहतो आहोत. सद्गुरु परमात्म स्वरूप आहेत म्हणून परमात्म स्वरूपाला आतल्या पाहतो आहोत आणि आत तसंच स्थिर राहून व्यवहार करतो आहोत. आणि आत सद्गुरु आहेत, सद्गुरूंचं स्मरण करतो आहे अशा एका सोयीच्या भावनेने. किंवा गुरु आणि गुरूंचं वाक्य हे एक, गुरु त्यांच्या वाक्यात असतात, त्यांच्या शरीरात नसतात. त्यांच्या शरीरात असतात आणि त्यांचं लीलाचरित्र आहे तोपर्यंत. बाकी त्यांची शाश्वत अशी राहण्याची खूण गुरु वाक्य हेच आहे. त्यामुळे गुरु वाक्य बळकट धरावं. आणि गुरु वाक्याच्या तुलनेनी बाकी सर्वत्र साक्षीत्व ठेवावं. गुरु वाक्यच आत आहे, भरून राहिलेलं आहे. त्याच्याकडे अंतर्मुख होऊन आलोडन करावं, विश्लेषण करावं, चिंतन करावं. आणि त्या चिंतनासहित जे वाचायला येणारे व्यवहार व्यापार आहेत तर ते सुखाने करावे यथाने आहे. गुरु वाक्याचा जो अर्थ आहे त्या अर्थाला शरण जावं, गुरु वाक्यच घोकावं आणि त्या शरणागत्या भावाने व्यवहार करावा. गुरु वाक्यावर प्रेम ठेवावं. पहिल्यांदा सांगितलं सद्गुरु, सद्गुरूंवर. पण काही लोकांना व्यक्ती तेवढी म्हणजे सद्गुरु असतील तरी देखील अशी परमार्थिक प्रकृती देखील असू शकते, त्यांना त्याच्याऐवजी तत्व वगैरे जरा बरं वाटतं, मग गुरु वाक्य घ्या. मला जर पाहिलं, मला जर विचारलं तर मला स्वामीजींना आठवायला आवडतं. पण एखादी प्रकृती जर अशी असेल तर बंधन नाहीये की तुम्ही त्यांनाच आठवा, त्यांच्या उपदेशाला आठवा, त्याच्या उपदेशाचं स्मरण करा. अशा प्रकारे हे मध्यवर्ती संकल्प आहेत. या अभ्यासाला अशा प्रकारची दिशा द्यावी. आपल्याला तो अभ्यास जमतो आहे हे कसे कळते? बरं वाटतं, शांत वाटतं, समाधान वाटतं. मी सांगतो ते सांगितलेलं त्यांना आवडणार नाही, पण तरी मी सांगतो की आठवड्यातून एकदा मी आणि सुनील दादा आम्ही दोघं ग्रंथाच्या कामासाठी बसतो. आता जो ध्यानाचा ध्यानावरची प्रवचनं चाललेली आहेत, परवा आम्ही मंगळवारी बसलेला असताना माझ्याकडे कोणीतरी आलं म्हणून मी बाहेर गेलो त्यांच्याशी बोलून वगैरे. मी आत आलो, मला वाटलं की ते काहीतरी वाचत बसलेले असतील, नुसते बसलेले असतील. तर त्यांनी सिद्धासन घालून बसले ते अगदी असे ताठ आणि मोठ्या प्रेमाने केवलम करुणाकारम ज्ञानेशांघ्री सरोज लुब्ध मधुप आणि स्वामी माधवनाथ शिष्य म्हणीय हे स्तोत्र ते म्हणत होते. मी आत येऊन बसलो तर त्यांचं शांतपणे केवलम करुणाकार कैवल्यानंददायकम संसारतापशमनम समर्थम अशा प्रकारे स्वतःला ऐकू येईल या हळू आवाजात शांतपणाने स्तोत्र त्यांनी म्हटली. बसून शांत बसून राहिले. मी अर्थात येऊन बसलेलो होतो तेव्हा स्वामीजींचं स्तोत्र त्यांचं चाललेलं होत. ते झाल्यावर ते बसले, मी येईपर्यंत बसायचो असं त्यांनी ठरव असं दिसतंय. मी एक 5 मिनिटांनी जरा खाकरलो, आपण आलो हे त्यांना समजावं. शांतपणे डोळे उघडले आणि लगेच समोरचे कागद घेऊन वाचायला सुरुवात केली. रमलं पाहिजे असं मला म्हणायचंय, रमलं पाहिजे. बाकी आपण परमार्थाच्या सुद्धा वार्ता पुष्कळ करता येतात पण रमणं महत्वाचं आहे आणि हे रमायला हिंमत लागते. शांत बसणं आणि शांत होणं याच्यात अवघड काय आहे पण करूनच पाहत नाही आपण असं होत. आता ही स्तोत्र म्हटल्यानंतर त्यांना चांगलं त्यांना कसं वाटलं हे त्यांनी कसं समजायचं, त्यांना मिळालेल्या शांतीवरून त्यांना कळतं की छान छान वाटलं, आपल्याला शांत वाटलं, समाधान झालं. तसंच आहे या अभ्यासाचं देखील. कोणत्या खुणांवरून हे दोन भाव आपल्या जीवनात उतरत आहेत हे समजू शकेल. हे सगळे अभ्यास एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि दोनच खुणा आहेत. त्या दोन खुणा म्हणजे अहम आत्मा हे कधीची विसरू नये असा, आपण देह मन नाही, देह मन बुद्धी नाही, आपण तेच आहोत अशा प्रकारचा निश्चय हळूहळू वाढत जाणं, असा निश्चय वाढल्यामुळे देह संबंधितांना ते ममत्वाने खूप आत ठेवलेलं होतं, ते थोडं दूर किंचित त्याग नव्हे पण देहापासूनच आपण दूर आहोत हे समजल्यामुळे देह संबंधितांची ममता देखील, जसा एखादा ऍक्सिडेंट झाला आपल्याला वाईट वाटतं तेवढंच, घरात ऍक्सिडेंट झाला तर जास्त वाईट वाटतं, बरोबर आहे की नाही? याचं कारण आपलं ममत्व ते संपूर्ण चुकीचं आहे असं नाही. आपल्या घरातला जर कोणी आपला भाऊ बहीण असेल पण तरी देखील थोडं कमी होणं, तरी देखील कमी होणं. ऍक्सिडेंट हे आपलं आता बोलता बोलता सुचलं म्हणून सांगितलं. सर्व क्रियांमध्ये त्यांची लग्न कार्य असो, त्यांच्याकडचं काही असो, यावरून हे समजतं. आणि दुसरं म्हणजे सर्वांना महत्ता देऊन आपण कोणालाच कमी न लेखता सर्वत्र परमात्म स्वरूप पाहून प्रेमाने व्यवहार करता येणं करायला शिकणं, करायला लागणं आणि तरीही प्रेम असलं तरी देखील न गुंतणं, या दुसऱ्या कसोटीवरून हे समजतं. अशा दोन कसोट्या आहेत. कोणत्या खुणांवरून हे दोन भाव आपल्या जीवनात उतरत आहेत हे समजू शकेल आणि तेच आपल्या ध्यानाच्या पूर्वी म्हणायच्या श्लोकामध्ये पश्यामी ते रूपम जनांतरस्थम आणि हंस हंसे ती यो ब्रुयात म्हणून अधोरेखित केलेले आहेत. हे दोन आपल्या ठिकाणी झाले की आपला ध्यानाचा आणि सगळ्या परमार्थाचा प्रयोग हा सफल होतो आहे असं त्याचा अर्थ राहतो. खूप चांगला प्रश्न होता डॉक्टर. या अभंग म्हणा.
ये रखुमाई चावरा, ये रखुमाई चावरा, हाथ दे ये, हाथ दे या पामरा, ये रखुमाई चावरा, बुढ़ालो मी भव सागरे, बुढ़ालो मी भव सागरे, धाव पाव गानो करी, धाव पाव गानो करी, यही रखुमाई चावरा, हाथ दे ये, हाथ दे ये या पामरा, यही रखुमाई चावरा, मगने पैन तिरा, मगने पैन तिरा, उचे पतित पावन खरा, तुझी पतित पावन खरा, यही रखुमाई चावरा, हाथ दे ये, हाथ दे ये या पामरा, यही रखुमाई चावरा, नको पाहू माथा अंत, नको पाहू माथा अंत, मी तो अजान बापतीत, मी तो अजान बापतीत, येई रखुमाई चावरा, हात देई, हात देई या पामरा, येई रखुमाई चावरा, स्वामी म्हण उडी खाली, स्वामी म्हणे स्वामी म्हणे उडी खाली, गिरीद अपुले सांभाळी, हे रखुमाई सावरा हात देई हात देई या पामरा हे रखुमाई सावरा ये रखुमाई सावरा
हरि 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 नाम सांतो विठ्ठलाय नमः Thank you. हरी 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 ज्ञानोबा माऊली प्रभु स्वामी हरा हरा हरी हरी उला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सब हरि।